आज दुसरा जागतिक योग दिन आहे. योग दिनाच्या सगळ्यात आधी तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. श्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ह्या कन्सेप्टला सुरुवात झाली आणि यंदा आपण दुसरा योग दिन साजरा करणार आहोत. एकूणच संपूर्ण देशभर या दिनाच्या सेलिब्रेशनची रेलचेल सुरू आहे. चंदीगडमध्ये सगळ्यात मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि आपल्या शहरात सुद्धा वेगवेगळे कार्यक्रम होतात. सुट्टी आजच्या दिवशी जाहीर करण्यात आलेली नाहीये. स्वेच्छेनं तुम्हाला कार्यक्रमांमध्ये सहभागी होता येईल असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. पण खऱ्या अर्थानं आपल्या भारताची परंपरा, आपल्या भारतानं संपूर्ण जगाला दिलेलं एक खूप मोठं वरदान म्हणजे योग साधना. आपले इकडले जे योगी होते पूर्वीचे, त्यांच्याबद्दल आपण नानाविध गोष्टी ऐकलेल्या आहेत, कहाण्या ऐकलेल्या आहेत. एकूणच त्यांची लाईफस्टाईल, त्यांचं खाणं पिणं, योगाभ्यास, योगासनांसाठी त्यांनी काढलेला आयुष्यातला वेळ, त्यांना मिळालेलं आयुष्य, निरोगी आयुष्य, खूप लांब लचक असं आयुष्य, आणि ह्याच सगळ्या गोष्टी जी जी लोकं आजच्या तारखेला फॉलो करतात त्या सगळ्यांच्या आयुष्यात खरंच खूप मोठी एक पॉझिटिव्ह एनर्जी येते. एक छान लाईफस्टाईल त्यांना मिळते, निरोगी आयुष्य त्यांना मिळतं, आणि याच गोष्टीला सिद्ध करण्यासाठी एक कडक पर्सनॅलिटीसुद्धा आपल्यासोबत थोडा सुळ्यात येणार आहे. सुपर हिट्स 93.5 रेड एफएमवर. बाय द वे, आत्ता ऐकणाऱ्यांपैकी अशी किती मंडळी आहेत जी नित्यनेमानं योगासनं करतात, योगाभ्यास करतात, प्राणायाम, योगासनं हा त्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक आहे. त्यांनी जरा कॉल करा, सांगा, शेअर करा तुमचे एक्सपिरियन्सेस. 6601935 नंबर आहे. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एमवर रुद्र आहे तुमच्यासोबत. मॉर्निंग नंबर 1 मध्ये बजाते राहू.